परमहंस सद्गुरु स्वामी माधव नाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंद नाथाय नमः। श्री राम। आजच्या 35 ते 50 वयोगटाच्या युवा स्नेह कार्यक्रमात मी गौतम सुधीर चांदेकर आपण सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थनेने करणार आहोत, परंतु ही प्रार्थना म्हणजे ज्या ग्रंथाच्या एका भागाचा आपण आज अभ्यास करणार आहोत, त्या नारदीय भक्तीसूत्रातील 46 ते 50 क्रमांकाची सूत्र। नारद महामुनी या सूत्रांमध्ये प्रश्न उपस्थित करतात की कस्तरती कस्तरती माया, म्हणजे या मायेमधून कोण तरुण जातो। तर ते म्हणतात, यस संगास त्यजती यो महानुभावम सेवते निर्ममो भवती, जो या देहबुद्धीच्या संघाचा त्याग करतो, जो संत सद्गुरूंचा समागम करतो आणि जो ममत्व सोडतो, यो विविक्त स्थानम सेवते यो लोकबंधन उन्मूलयती निस्त्रय गुण्यो भवती यो योगक्षेमम त्यजती, जो एकांताचे सेवन करतो, लौकिक बंध तोडून टाकतो, जो गुणातीत होतो आणि जो योगक्षेमाची चिंता वाहत नाही, यह कर्मफलं त्यजती कर्माणी संन्यसती ततो निर्द्वंद्वो भवती, म्हणजे जो कर्मफलाची आकांक्षा बाळगित नाही, इतकेच नव्हे तर हळूहळू कर्माचाही संन्यास करतो आणि त्याद्वारे द्वंद्वातीत होतो। वेदानपि संन्यसती केवलम अविच्छिन्न अनुरागम लभते, जो वेदांचाही संन्यास करून केवळ व अखंड परिपूर्ण अशा भगवत प्रेमाचा लाभ करून घेतो। सतरती सतरती स लोकान स्तारयती, तो स्वतः तरतोच पण एवढंच नव्हे तर तो लोकांचाही उद्धार करतो। ही मूळ संस्कृत भाषेतील सूत्रे प्रार्थना रूपात आपण सद्भक्त सौभाग्यवती गौरी सरदेसाई तिच्याकडून ऐकणार आहोत।
कसरती कसरती माया यः संगां त्यजति यो महानुभावं सेवते निर्ममो यो महानुभावं सेवते निर्ममो भवति, यो विविक्तस्थानं सेवते यो लोकबंधमूलयति निस्त्रयगुण्यो भवति, यो योगक्षेमं त्यजति निस्त्रयगुण्यो भवति, यो योगक्षेमं त्यजति यः कर्मफलं त्यजति कर्माणि संन्यसति ततो निर्द्वन्द्वो भवति, ततो निर्द्वन्द्वो भवति। वेदानपि संन्यसति केवलमविच्छिन्नानुरागं लभते, सतरती लोकान् तारयति सतरति सतरति लोकान् तारयति सतरति सतरति लोकान् तारयति
नारद महर्षी म्हणतात सतरती सतरती स लोकांस तारयती तो महापुरुष नुसताच तरून जात नाही तर तो इतर लोकांना देखील या भवसागरातून तारून नेतो. जणू नारद महर्षींनी या सूत्रांमधून आपल्या स्वतःचेच वर्णन केले आहे असे वाटते. श्रीमद भागवतामध्ये व्यास महामुनी नारदांबद्दल लिहितात अहो देवर्षी धन्योयम यत कीर्तिम शारंग धन्वनहा गायन माध्यम इदं तंत्र्या रमयती आतुरम जगत. नारायण नारायण असा उद्घोष करीत सर्व त्रैलोक्यात भ्रमण करत करत या आतुर म्हणजे दुःखी जगाला अत्यंत आनंदानी हातात श्री विष्णूंनी दिलेली भगवत जप महती नावाची दिव्य वीणा घेऊन त्या शारंगपाणी अशा भगवंताची नाम महती गात गात रमवणारे हे देवर्षी नारद खरोखरच धन्य होत. आजच्या या कार्यक्रमात आपण श्री नारद विरचित भक्तीसूत्रातील काही निवडक सूत्रांचा अभ्यास करणार आहोत. परंतु त्याआधी या महान ग्रंथकाराच्या दिव्य चरित्रात आपण थोडेसे अवगाहन करूया. सरस्वती नदीच्या तीरावर एकदा भगवान व्यास महर्षी एकटे बसलेले असताना आपले मन खूप खिन्न झाले आहे असे त्यांच्या लक्षात आले. याचे कारण काय असावे असा विचार करत असताना त्यांच्या समोर नारद महर्षी प्रकट झाले. त्यांची यथोचित पूजा करून व्यासांनी त्यांना खिन्नतेचे कारण विचारल्यावरून नारद उत्तरले की मनुष्याने पुष्कळ तप शास्त्राध्ययन यज्ञयाग दान केले तरी त्या सर्वाच्या अधिष्ठानरूपी असलेल्या अशा पुण्यश्लोक परमात्म्याचे गुणवर्णन केल्यावरच मनाची शांती प्राप्त होईल. आणि यावर उदाहरण म्हणून नारदांनी व्यासांना आपल्या स्वतःला भगवत गुणानुवादाची गोडी कशी लागली हे सांगत असताना स्वतःचे चरित्र उलगडून दाखवले. नारदांचे हे चरित्र सर्व साधक विश्वासाठी अतिशय उद्बोधक आहे. पूर्वकल्पामध्ये नारद हे एका दासीच्या पोटी जन्माला आले. त्यांच्या आईबरोबर ते नियमितपणे तिच्या कामात मदत करत असत. एकदा त्या गावात चातुर्मासामध्ये एका वेदज्ञ ऋषींचे आगमन झाले. अशा महान सत्पुरुषाची सेवा करण्याच्या कामात त्या गावातील सर्वांनीच तसेच नारदांच्या आईने त्यांची योजना केली. ते ऋषी हे तुल्य दर्शन होते म्हणजे प्रियाप्रिय भाव त्यांच्यात मुळीच नव्हता. नारदांची राहणी पाहून ते त्यांच्यावर अत्यंत प्रसन्न झाले. वृत्तीत हुडपणा नाही खेळाकडे लक्ष नाही सद्गुरूंना अनुकूल असे वागावे त्यांच्याच सेवेत रमावे त्यांच्याशी मर्यादेने वागावे अल्पभाषी असावे ते जेवून उरेल ते उच्चिष्ट महाप्रसाद म्हणून भक्षण करावा तहान भूक निद्रा यांना जिंकून घेऊन कह्यात ठेवावे असा नारदांचा क्रम चालला होता. त्या ऋषींना नारदांनी मला काही उपदेश करा अशी देखील विनंती केली नाही तर त्यांच्या ज्या स्वैरकथा चालत त्या अगदी सहज कानावर पडून न कळत त्यांच्या चित्तात भगवत प्रेम दाटून आले त्यांना भगवंताचे प्रेम जडले. त्या ऋषींनी देखील नारदांचा अधिकार जाणून जाण्याच्या पूर्वी त्यांना गुह्य ज्ञानाचा उपदेश केला आणि ते पुढच्या प्रवासाला निघाले. नारद त्यावेळी खूप लहान होते. त्यांनी ऋषींबरोबर जाण्याचा हट्ट धरला. ते सद्गुरू समजावणीच्या स्वरात त्यांना म्हणाले की तुझ्या आईबरोबर राहून तिची सेवा करणे हेच तुझ्यासाठी आत्ता उचित आहे. परंतु यावर नारदांचे समाधान झाले नाही. त्यांना सद्गुरू म्हणाले की तू शरीराने आईची सेवा कर आणि मनाने श्री प्रभू शरण जा भगवत नामाचा सतत जप करीत जा म्हणजे योग्य वेळी तुला भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन होईल. हे ऐकून नारदांना अतिशय आनंद झाला. त्यानंतर थोड्याच काळात त्यांच्या मातेचा सर्पदंशाने मृत्यू झाला. नाम घेत घेत नारदांनी ते दुःख पचवले आणि ते घर सोडून तीर्थयात्रेला बाहेर पडले. यानंतर अनेक देश नगरे खेडोपाडी पर्वत राणे उल्लंघित ते एका घोर अरण्यात नदीच्या जलात स्नान करून एका वृक्षाखाली बसले आणि त्या ऋषींनी सांगितल्याप्रमाणे भगवत चिंतन करू लागले. तिथे त्यांचे तप जणू फळाला आले आणि त्या सावळ्या पीतांबरधारी भगवंतांनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले. या दर्शनाने प्रेमभराने त्यांचे सर्व शरीर रोमांचित झाले व त्यांचे द्वैतभान हरपले. भगवंतांना त्यांनी नमस्कार केला तोच भगवान अचानक अदृश्य झाले. नारदांचे देहभान हरवले ते अक्षरशः वेडेपिसे झाले. ते मनोहर रूप पुन्हा दिसेना त्यामुळे पुन्हा एकाग्र अंतकरण करून ते ध्यान करू लागले. या त्यांच्या सततच्या प्रयत्नाच्या फलस्वरूप भगवंत गंभीर वाणीने त्यांना म्हणाले की वत्सा नारदा, ह्या जन्मात तुला माझे दर्शन होणार नाही. ज्यांच्या चित्तावरचे पापसंस्कार पूर्णपणे नष्ट झाले नाहीत त्यांना माझे दर्शन दुर्लभ आहे. तुला थोडासा सत्संग लाभल्यामुळे माझ्या ठिकाणी तुझी प्रीती घडली आहे. तुझे प्रेम एक वार माझ्यावर घडले आहे ते आता कधीही कमी होणार नाही. माझे स्मरण तुला अखंड राहील. यानंतर अनेक वर्षे भगवंताच्या उपकारांचे स्मरण करत आणि त्यांच्या गुह्य नामाचे पठण करत नारदांनी अत्यंत संतुष्टपणे कालक्रमणा केली आणि अखेरीस भगवंताच्या आज्ञेने त्यांनी त्या पंचभौतिक देहाचा त्याग केला. पुढे असा उल्लेख आहे की ज्यावेळी अनेक वर्षांनंतर ब्रह्मदेवांनी पुन्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा नारद महर्षी प्रकट झाले व ब्रह्मदेवांच्या आज्ञेने स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकात मुक्तपणे विहार करू लागले. गीतेमध्ये विभूती योग सांगत असताना भगवंत म्हणतात, देवर्षीणांच नारदहा, म्हणजे प्रत्यक्ष भगवान विष्णूनेच देवर्षी नारदांच्या रूपाने जन्म घेतला असे दिसते. जिथे जिथे भक्तीचा महिमा वर्णन करणे चालू असेल त्या ठिकाणी देवर्षी नारदांचे नाव अवश्य घेतले जाते. नारदांचा जन्मच भगवंताचे महात्म्य भक्तियुक्त अंतःकरणाने गात गात लोककल्याणार्थ झाला असे दिसते. प्रत्येक युगात ते हेच कार्य करीत आले. ते कीर्तनाचे आद्य आचार्य आणि भक्तांचे परमाचार्य असले तरी सर्व वेद आणि शास्त्रीय आत्मसात केलेले जणू ज्ञानमूर्तीच आहेत. नारदांनी निखळ आत्मज्ञानाचा उपदेश अत्यंत विनम्रतेने सनत कुमारांकडून ग्रहण केला असा स्पष्ट उल्लेख उपनिषदांमध्ये आहे. यो वै भूमा तत् सुखम हा प्रसिद्ध उपदेश सनत कुमारांनी प्रत्यक्ष नारदांनाच केलेला आहे. श्री नारदांनी स्वतः व इतरांना प्रेरणा देऊन केलेले पारमार्थ विषयक कार्य थक्क करणारे आहे. त्यांनी महर्षी व्यासांना प्रेरणा दिली म्हणून ज्ञान, भक्ती व वैराग्यांची शिकवण देणारा भागवतासारखा ग्रंथ निर्माण झाला. नारदांनी वाल्या कोळ्याचा वाल्मिकी केला आणि त्यांना प्रेरणा देऊन मर्यादा पुरुषोत्तम रामाचे आदर्श लीला चरित्र सांगणारा रामायणासारखा दिव्य ग्रंथ त्यांच्या करवी लिहिला. त्यांनी प्रल्हाद, ध्रुव, राजा अंबरीश यांसारख्या अनेक भक्तांना भक्तिमार्गाचा उपदेश केला. वसुदेवाला त्यांनी भागवत धर्माची दीक्षा दिली तर शुक महामुनींना ब्रह्मज्ञान दिले. त्यांनी भगवत भक्तीचे द्वार सर्वांसाठीच खुले केले. श्री नारदांची ग्रंथसंपदा देखील पुष्कळ आहे. नारद महापुराण, उपपुराण, नारदीय संहिता, नारद परिव्राजक उपनिषद, नारदीय भक्तीसूत्रे यांसारख्या अनेक ग्रंथांचे ते रचनाकार आहेत. त्यांनी या सर्व साहित्यातून एकच उपदेश केला, तो म्हणजे नारदीय भक्तीसूत्रातील 79व्या सूत्रात म्हणल्याप्रमाणे सर्वदा सर्व भावेन निश्चिंत्यैहि भगवान एव भजनीय, म्हणजे सदा सर्वदा निश्चिंत मनाने सर्व भावासहित भगवंताचेच भजन करावे. आपला या महिन्याचा मध्यवर्ती संकल्प प्रेमभाव असा आहे आणि त्याच्या अनुषंगाने कुठला विषय निवडायचा यावर विचार करत असताना सर्वानुमते नारदीय भक्तीसूत्रे हा ग्रंथ अभ्यासावा असे ठरले. नारद महामुनी भक्तीबद्दल सांगताना सुरुवातीलाच म्हणतात की सा तू अस्मिन परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच. भक्ती ही त्या परमात्म्याविषयी असणाऱ्या परम प्रेमरूप आहे आणि मोक्षरूप देखील आहे. भक्ती म्हणजेच प्रेम, आत्म्यावरचे प्रेम आणि त्या आत्म्याला सगुण साकार करून करायचे प्रेम म्हणजे सद्गुरूंवरचे प्रेम. एकदा का सद्गुरूंवरचे प्रेम म्हणजे भक्ती असे म्हणले की ती आपल्या जवळची होऊन जाते आणि आचरणीय देखील होते. नारदीय भक्तीसूत्रे हा एक अत्यंत अलौकिक ग्रंथ आहे. पूजनीय स्वामी माधवनाथांनी देखील या ग्रंथावर प्रवचने केली आहेत. त्याच्या आधारे आणि आपल्या रोजच्या जीवनात कुठल्या सूत्रांचा अभ्यास करता येईल या निकषाच्या आधारे या कार्यक्रमात चिंतन सेवेसाठी कुठली सूत्रे घ्यायची हे आम्ही ठरवलं. लोरा पांगारकरांनी लिहिलेला ग्रंथ संदर्भासाठी घेतला. त्यानुसार आता सर्वप्रथम 19 आणि 20व्या सूत्रांवर की ज्या सूत्रांमध्ये नारदांनी भक्तीची व्याख्या केलेली आहे त्यावर सद्भक्त सुधीर रामदासी आपलं चिंतन प्रकट करेल. नारदांनी व्याख्या केल्यावर लगेचच ज्यांना तशी भक्ती जमली अशा व्रजातल्या गोपिकांचे उदाहरण दिलेले आहे. त्यावर म्हणजे सूत्र 21-24 वर सद्भक्त सौभाग्यवती सुचित्रा सिंह चिंतन सेवा सादर करेल. त्यानंतर सद्भक्त रवी जोशी पूजनीय स्वामी मकरंदनाथांचा प्रेमभाव अंतरात हा अभंग सादर करेल आणि त्यानंतर या प्रेमाचे भक्तीचे स्वरूप काय आहे हे सांगणाऱ्या 54व्या सूत्रावर सद्भक्त जयंत मराठे त्याचे चिंतन प्रकट करेल. आता यानंतरच्या कार्यक्रमाची सूत्रे मी सुधीरच्या हातात देतो.
ओम श्री सद्गुरुनाथाय नमः. अत्यंत गोड परमपवित्र अशी नारदीय भक्ती सूत्रांचा अभ्यास या विशेष केंद्राच्या निमित्तानं आपण करणार आहोत. भक्तीसारखी अत्यंत सुंदर विहंगम अशी संकल्पना सूत्रांमध्ये मांडणं हे अत्यंत अवघड असणारं काम नारदांनी या भक्ती सूत्राच्या माध्यमातून साधकांसाठी केलं यावरून त्यांची थोरवी आपल्या सहज लक्षात येईल. ही सूत्र म्हणजे अगदी छोटी छोटी आहेत. एकामागोमाग एक जर लिहून काढली 84 सूत्र एक 2-3 फुलस्केप मध्ये सगळी बसतील, परंतु त्याच्यामध्ये खूप मोठा आशय साठवलेला आहे. असं ज्ञानोबा म्हणतात ना, बिंब तरी बचके एवढे तरी प्रकाशात रैलोक्य थोकडे, अशी ही भक्ती सूत्र आहेत. विनोबांनी एका ठिकाणी फार सुंदर म्हटलेलं आहे, त्याचं म्हणतात की सूचनात सूत्रम अशी सूत्राची व्याख्या आहे. सूत्र काय करतात? सूत्र आपल्याला फक्त सूचन करत राहतात. त्या सूचनांवरती आपण अधिक अधिक चिंतन करून मनन करून त्याचं दोहन करून त्याच्यातून अर्थ काढायचा असतो. अशा सूचनांना सूत्र असं म्हणतात. नारदांनी हा जो छोटेखानी 84 सूत्रांचा ग्रंथ लिहिला त्याच्यामधल्या 19 आणि 20व्या सूत्रामध्ये त्यांनी भक्तीची व्याख्या केली. ते असं म्हणतात की नारद हा तू अर्पित अखिल आचारता तत्विस्मरणे परम व्याकुलता इति. पुढे ते असं म्हणतात अस्ति एवं एवं. त्या सूत्राची सुरुवात अशी केलेली आहे की नारद हा तू, परंतु नारदांचं मत असं आहे की सर्व कर्म भगवंताला अर्पण करणं म्हणजे भक्ती, आणि त्याचं जर विस्मरण झालं तर त्यांनी व्याकुळ होऊन अत्यंत व्याकुळता साधकाच्या जीवनामध्ये येणं म्हणजे भक्ती. या सूत्राची सुरुवात परंतु तू अशा शब्दांनी केलेली आहे. त्याचं कारण असं की ही व्याख्या सांगायच्या अगोदर आधी 3 महामुनींनी ऋषींनी भक्तीच्या विषयी काय सांगितलं ते नारदांनी याच्या आधीच्या 3 सूत्रात सांगितलं. ते असं म्हणतात पूजा दिशु अनुराग हा इति पाराशर्य. पूजेच्या ठिकाणी अनुराग प्रीती असणं म्हणजे भक्ती असं पाराशर म्हणजे महर्षी व्यास म्हणतात. पूजा ही गोष्ट कित्येकांच्या पक्षी उरकण्याची गोष्ट असते, परंतु त्याच्या ठिकाणी प्रीती असणं म्हणजे भक्ती असं व्यास महर्षी म्हणतात. आपण स्वामीजींच्या चरित्रामध्ये ऐकलेलं आहे की स्वामीजी पूजा करत असताना अत्यंत प्रेमाने भगवंताला आळवत असत, त्यांच्या नेत्रातून अश्रूधारा वाहत असत, असं प्रेम पूजेच्या ठिकाणी असणं म्हणजे भक्ती असं व्यास म्हणतात. कथे दिशु इति गर्भहा. कथेच्या ठिकाणी अशा प्रकारची अनुराग प्रीती असणं म्हणजे भक्ती असं गर्भमुनी म्हणतात. रामनवमीची पोथी ऐकताना आपण स्वामीजींना बघितलेलं आहे की ती सद्गतीत अंतकरणातून ते रामरायाला आळवत असत. त्यावेळेला आपल्या केंद्रामध्ये जेव्हा स्वामी स्मृती हा कार्यक्रम असतो तर स्वामीजींच्या आठवणी ऐकताना स्वामी मकरंदनाथांचा भाव आपण बघितलेला आहे. अशा प्रकारे कथेच्या ठिकाणी देवांच्या कथा संतांच्या कथा त्या ठिकाणी प्रीती असणं म्हणजे भक्ती असं गर्गमुनी म्हणतात. तर पुढच्या सूत्रामध्ये आत्मरती अविरोध इति शांडिल्य. आत्म्याच्या ठिकाणी प्रेम असणं अविरोध पद्धतीने जीवन जगणं त्याला भक्ती असं शांडिल्य मुनींचं म्हणणं आहे. इतकं सगळं सांगून झाल्यानंतर नारद म्हणतात नारद हा तू, परंतु माझं म्हणणं असं आहे म्हणजे नारदांचं म्हणणं असं आहे की सर्व कर्म भगवंताला अर्पण करणं. याच्यामध्ये एक विशेष असं आहे की हे आपलं म्हणणं आपलं भक्तीशास्त्र ते उभं करत आहेत तर सांगायच्या अगोदर सर्वप्रथम आपला शिष्य काय म्हणतोय ते त्यांनी सांगितलं, व्यासमुनी काय म्हणतात ते त्यांनी सांगितलं. म्हणजे किती उदार विशाल अंतकरणाचे मुनी असतील याची आपल्याला कल्पना येते. त्या व्याख्येमध्ये ते असं म्हणतात की अखिल आचारता सर्व कर्म. सर्व कर्म म्हणजे देहाची मनाची बुद्धीची सर्व काळी सदा सर्व स्थितीमध्ये असणारी कर्म भगवंताला सद्गुरूंच्या ठिकाणी अर्पण करणं म्हणजे भक्ती, अशी एक विलक्षण व्याख्या, परमार्थाचं मूलभूत प्रमेय सांगणारी व्याख्या नारदांनी केली. ही व्याख्या आणि आधीच्या ज्या तीन व्याख्या आहेत त्याच्यामध्ये कुठे विरोध नाही. उलट पक्षी नारदांनी अखिल आचारता असा शब्द उच्चारून त्याचा एक प्रकारे समन्वय केलेला आहे. त्याच्यामध्ये मग पूजा आली, कथा आली, आत्मरती अविरोध आला, सर्व कर्म त्याच्यामध्ये आली. अखिल आचारता अर्पित सर्व कर्म भगवंताला अर्पण करणं, भक्तीचं शास्त्र सांगतायत, भक्तीची व्याख्या सांगतायत आणि कर्म भगवंताला अर्पण करणं असं सांगतायत. नारदीय सूत्रांचा ऐतिहासिक काळ माहिती नाही, परंतु हे सगळं गीतेशी अत्यंत मिळतं जुळतं असं आहे. ज्या युक्ततम जीवनाचा आदर्श आपल्या समोर ठेवला ते युक्ततम जीवन एकांगी नाही, ते ज्ञान, कर्म, ध्यान, भक्तीप्रेम याच्या धाग्यांनी विलक्षण गुंतलेलं आहे, एकमेकांमध्ये समाविष्ट केलेलं आहे. नारद सुद्धा याच अर्थाने अर्पित अखिल आचारता असं म्हणत आहेत. हे सांगत असताना महर्षींनी साधकांसाठी काही काही सूचना केलेल्या आहेत. सूचनाच सूत्र आपण मगाशी बघितलं, त्या सूचना थेट नाही, कारण का सूत्र वाङ्मय आहेत, परंतु जसं आपण म्हणतो ना रिडिंग बिटवीन लाईन, त्याच्याप्रमाणे या साधकांच्या उपयोगासाठी सूचना आहेत. काय बरं ते सांगतात, कर्म अर्पण करायचे आहेत म्हणजे सर्वप्रथम ती कर्म उचित असली पाहिजेत हे ओघांनी आलं. साधकांच्याकडून कदापिही वेडीवाकडी कर्म घडता कामा नाही, संतांना सद्गुरूंना मान्य असतील, आवडतील अशीच कर्म साधकांनी केली पाहिजेत ही सूचना सर्वप्रथम महर्षी आपल्याला करतात. तसंच जी ओघांनी प्राप्त आपल्याला झालेली जी कर्म आपण करतो आहोत ती कर्म आपल्याकडनं घडत असताना त्याच्यातून आपली चित्तशुद्धी होतीये ना हे आपण कुठेतरी बघितलं पाहिजे. त्याच्याकरता एक अत्यंत प्रामाणिक सावधपणा आपल्या ठिकाणी पाहिजे. आपलं कित्येकदा असं होतं की आपण बेसावतपणे कर्म करतो, परंतु तसा बेसावतपणा अपेक्षित नाही, कारण का हे कर्म पुढे जाऊन भगवंताला अर्पण करायचं आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही कर्म ही वारंवार पद्धतीने आपल्या समोर येत आहेत, त्याच्यामध्ये अत्यंत एक प्रकारची साखळी आहे म्हणजे सतत कर्माचा प्रसंग आहे, त्याच्याकडे आपण संधी म्हणून बघितलं पाहिजे. आपल्याला उभे प्राप्त असणाऱ्या कर्मांचा निसर्गदत्त कर्मांचा अनुसंधानासाठी उपयोग होतोय ना हे आपण बघितलं पाहिजे. स्वामीजींच्या चरित्रामध्ये स्वामीजी जेव्हा टेनिस खेळत असत तेव्हा ते ज्ञान घेत असत, उपनिषदांमधल्या ऋचा ते मनामध्ये घोळवत असत. टेनिस खेळत असताना, शिवणकाम करत असताना गीतेचा अध्याय ते म्हणत असत, अभंग ते पाठ करत असत. अशी उचित कर्म सावधानतेने जेव्हा साधक करतो तेव्हा ती पुढे अर्पण या भावनेकडे जातात. नारद महर्षी पुढे असं म्हणतात की अशी कर्म भगवंताला अर्पण करायची आहे. अर्पण करणं आणि देणं या दोन गोष्टी आहेत. जेव्हा आपण एखादी गोष्ट देतो की नाही तेव्हा तो घेणारा आपल्यापेक्षा कोणीतरी कमी आहे अशी एक अहंकाराची सूक्ष्म छटा आपल्या मनामध्ये तरंगण्याचा कदाचित संभव असतो. परंतु ते जेव्हा आपण अर्पण करतो तेव्हा ती व्यक्ती आपलं दैवत असते, ते आपले सद्गुरू असतात, ते आपले भगवंत असतात आणि त्यांच्यासाठी आपण अत्यंत विनम्र भावाने ते आपण अर्पण करत असतो. म्हणून हा अर्पण शब्द नारद मुनींनी या सूत्रामध्ये योजलेला आहे. काय केलं असता ही कर्म अर्पण होतील, कुठल्या कर्माचं असं गाठोडं आहे की ते उचलून देवाला अर्पण करायचं, मी कर्म करतो त्यामुळे या कर्माचं फळ मला मिळणार आहे, ही जो विपरीत भावना आहे ही भावना जसजशी कमी होत जाईल तसतसं भगवंताला हे कर्म अर्पण होणार आहे. म्हणजे भगवंत करता आहे, मी केवळ निमित्त मात्र आहे हा भाव जोपासण्याची अत्यंत गरज आहे. राम करता आहे तो माझ्याकडून करून घेतो बस इतकंच. तुकोबा जसं म्हणतात ना, वृक्षाचे तान हाले त्याच्या सत्ते, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका, माणसाची देव चालवी अहंता. अरे तुझी अहंता देव चालवते, तो चालवतोय सगळं. या भावनेची जोपासना हे कर्मातील मी माझं काढण्याकरता करणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरा उपाय, सद्गुरू जेव्हा आपल्याला अनुग्रह देतात तेव्हा ते सांगतात की तू देह मन बुद्धी नाही, त्याच्या बुडाशी असणारा आत्मतत्व तू आहेस, त्यामुळे या देह मन बुद्धीकडून घडणारी सर्व कर्म याचा तू केवळ साक्षी आहेस, त्या भावनेचा अभ्यास करणं या कर्मातील मी माझं काढून टाकण्याकरता अत्यंत गरजेचं आहे. आणि गीतेने ह्यालाच अध्यात्म चेतस अशी संज्ञा दिलेली आहे. म्हणजे भगवंताचं स्मरण हे कर्म अर्पण करण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. मी जिवंत आहे, माझं अस्तित्व जसं नकळत माझ्या जर स्पष्ट मला जाणवत असतं तसं भगवंत सद्गुरूंचं स्वरूप मला सतत जाणवणं अनुभवायला येणं हे कर्म अर्पण करण्यामागची अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. किंबहुना ते जर घडेल तर मग कर्म आपल्याकडून घडेल, कारण तिथं कुठेतरी कर्ता शून्य होऊन जाईल. स्वामीजींनी या पुण्यामध्ये अत्यंत अक्षरशः शून्यातून शुद्ध परमार्थाच्या प्रचाराचं आणि प्रसाराचं कार्य निर्माण केलं. परंतु स्वामीजींचा स्वतःचा भाव कसा होता? स्वामी स्वरूपानंदांच्या फोटोकडे निर्देश करून ते म्हणायचे, किंबहुना हे तुमचे केले, धर्म कीर्तीनं सिद्धी गेले, त्याच्या माझे जे उरले ते पायिकपण. हा भाव जेव्हा साधकाच्या अंतःकरणामध्ये जागृत व्हायला लागेल, स्थिरावेल, तेव्हा त्याची कर्म अर्पण व्हायला सुरुवात होईल. म्हणजे एका बाजूनी त्याला फलाशेचा त्याग करून, स्वार्थबुद्धीचा त्याग करून राहायचं आहे, दुसऱ्या बाजूने अध्यात्म चेतस होऊन त्याला राहायचं आहे, यज्ञभावनेने त्याला कर्म करायचे आहेत. त्या मोठ्या कर्मचक्राचा एक छोटासा भाग आहे ते समजून अहंकार शून्य होऊन त्याला कर्म करायचे असं जर घडेल तर मग त्यात अर्पित अखिल आचारता ह्या आपल्या बाबतीत अनुभवायला येईल. या सूत्राचा जो पुढचा भाग आहे त्यात विस्मरणे परम व्याकुलता येतील. त्याचं जर विस्मरण जर घडलं तर मग व्याकुळ होणं म्हणजे भक्ती असं नारद महर्षी म्हणतात. इथे या शब्दांनी व्याख्येची पूर्तता सुचवली. आपलं कधी विस्मरण होतं, कधी स्मरण होतं, अनेकदा विस्मरणच होतं, परंतु जेव्हा आपलं विस्मरण होतं तेव्हा आपण व्याकुळ नाही होत. तुकोबांसारख्या जे भक्त असतात ते म्हणतात, जळा वेगळी मासळी पैसा तुका तळमळी, परंतु तो रामराया मला भेटत नाही तसा मी तगमगत नाही. माझा श्वासोश्वास अडकला तर मी तगमगतो, परंतु तो भेटतोय भेटत नाही म्हणून मी तगमगत नाही. का बरं असं होतं? त्याचं एकच कारण, कारण का देवा वेगळे कोणी नाही, ऐसे बोलते सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही तैसीच नसे, माझी निष्ठा तशी नाही. बस हे एवढं एकच कारण. सगळ्या गोष्टी माझ्या आजूबाजूला असाव्या तसं तो देखील एक असावा असं मला वाटतं. ज्या वेळेला माझा हा भाव कमी होईल त्यावेळेलाच ही व्याकुळता माझ्या जीवनात येईल, म्हणजे मी त्याच्याशी अनन्य नाही म्हणून मी व्याकुळ नाही. म्हणजे ही अनन्यता व्याकुळतेचा कुठेतरी प्राण आहे. मी आता अनन्य लौकिकाशी आहे, मी विषयांशी आहे, परंतु नारदांनी व्यक्त केलेली ही व्याकुळता त्याच्या विस्मरणाशी म्हणजे भगवंताच्या अनन्यतेशी जी जोडलेली आहे. का बरं मी कसा बरं मी व्याकुळ होईन? कुठेतरी मला विवेकाने समजून घेणं गरजेचं आहे की सद्गुरूंचं स्वरूप सत्य आहे, वस्तू आहे, बाकी सगळ्या अवस्तू आहेत. मला जर अखंड शाश्वत टिकणारा आनंद हवा असेल, किंवा आज जसं सकाळी स्वामीजी म्हणाले शांती आणि अशांती याच्या पलीकडची जर परमशांती मला हवी असेल, तर मग मी कुठेतरी माझं त्यांच्याशी अत्यंत जवळचं नातं जोडणं अत्यंत गरजेचं आहे. कसं जर नातं जर मी जोडलं नाही तर हे होणार नाही. मग मीपणाने शिल्लक न राहता जेव्हा मी भगवंताशी सद्गुरूंशी एकरूप होऊन जाईन तेव्हाच हे घडणार आहे. कापुराची वाती उजळली ज्योती थाईच समाप्ती झाली जैसी, असं जळणारा कापूर मी होणं गरजेचं आहे. हे गडद नातं जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये निर्माण होईल, त्याचा स्पर्श जेव्हा माझ्या जीवनाला होईल, खरं तर स्पर्श हा खूप अलीकडचा शब्द आहे, खरं तर माझी देहबुद्धी प्रचंड आहे ना, त्यामुळे त्या नात्याचा दंश जेव्हा माझ्या जीवनाला होईल तेव्हा हे सगळं घडणार आहे. तेव्हा मला स्मरण राहणार आहे, तेव्हा माझ्याकडनं अर्पण होणार आहे. विस्मरण झालं तर मग मी व्याकुळ होणार आहे. आणि असं जेव्हा घडेल तेव्हा ही भक्तीसूत्र आपल्या जीवनामध्ये अवतरतील, परंतु तोपर्यंत ती निश्चितपणे आपल्याला मार्गदर्शन करत राहतील. या व्याख्येमध्ये नारद मुनींनी आपल्याला व्याख्या सांगितली, तत्वज्ञान सांगितलं. तत्वज्ञान हे एका अर्थाने निर्गुण असतं, परंतु ते तत्वज्ञान जेव्हा सगुण साकार होऊन येतं उदाहरणांच्या द्वारा, तेव्हा आपल्याला त्याच्यातील अजून पदर उलगडायला लागतात, अजून अंतरंग उलगडायला लागतात. आणि नारदांनी उदाहरण सुद्धा अत्यंत विलक्षण दिलं, प्रजातल्या गोपिकांचं उदाहरण दिलं. त्या सूत्रांमध्ये नारद महर्षी काय म्हणतात ते आता आपण सद्भक्त सौभाग्यवती सुचित्राताई करून ऐकूया.
ओम सद्गुरुनाथाय नमः. नारद महर्षींनी भक्तीचं शास्त्र उलगडून सांगताना गौतम मगाशी म्हणाला तसं, सुरुवातीलाच सात्व अस्मिन परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच अशी भक्तीची व्याख्या केली. स्वरूपावर परम प्रेम असणं आणि अंती आपण आत्मस्वरूप आहोत असा बोध होणं म्हणजे थोडक्यात आत्मज्ञान होणं, अशी ही भक्तीची व्याख्या करून ते पुढे म्हणतात की भक्तीमध्ये भगवंता वाचून दुसरी कोणतीही कामना नसते आणि ईश्वरापासून अन्य आश्रयांचा पूर्णतः त्याग झालेला असतो. असा भक्त आपली सर्व कर्म भगवंतांना अर्पण करून करतो आणि तसं करत असताना जर विस्मरण झालं तर परम व्याकुळ होतो. अशी भक्ती कोणी केली याचं उदाहरण देताना महर्षी म्हणतात, यथा व्रज गोपिकांना, व्रजातल्या गोपींनी अशी भक्ती केली. सुधीर म्हणाला, तसं भले भले भक्त भागवत नारद महर्षींनी पाहिले, पण त्यांनी एवढं एकच उदाहरण इथे भक्तीची व्याख्या केल्यानंतर दिलेलं दिसत. नारद महर्षींनी भक्तीची व्याख्या स्पष्ट करून सांगण्यासाठी गोपींचं उदाहरण दिलेलं वाचून लक्षात आलं की आजपर्यंत आपण जेव्हा जेव्हा कृष्ण आणि गोपींचा विषय निघाला तेव्हा तेव्हा शुकदेवांसारख्या वैराग्यशील अशा महापुरुषांनी आणि सर्वच संतांनी त्यांच्या दिव्य प्रेमाचं गुणगान केलेलं आहे एवढंच लक्षात घेतलं. त्यावर विशेष असा विचार आपण कधी केला नाही. ते प्रेम इतकं विलक्षण का, दैवी का, हे नारद महर्षींनी रचलेल्या या पुढच्या सूत्रावरून लक्षात आलं. ते म्हणतात, तत्र अपि न महात्म ज्ञान विस्मृती अपवादहा. म्हणजे गोपींना श्रीकृष्णाच्या महात्म्याचं विस्मरण कधीही झालं नाही हे त्यांच्या प्रेमाचं वैशिष्ट्य आहे. श्रीकृष्ण हे महात्मा आहेत हे ज्ञान त्यांना नसतं, तर गोपींचं जे त्यांच्यावर प्रेम होतं त्याला आसक्तिकन्य प्रेम व्यभिचार म्हणजे जार प्रेम म्हणता आलं असतं असं महर्षी पुढच्या सूत्रात म्हणतात. तद विहीनम म्हणजे तसं जर नसतं तर जाराणामिव म्हणजे ते जार प्रेम व्यभिचार त्यात आहे असं म्हणता आलं असतं. पण तसं जर ते अगदीच आसक्तीजन्य सामान्य प्रेम असतं तर कबीर महाराजांसारख्या भल्या भल्या संतांनी असं म्हणलं नसतं की कबीर कबीर क्या कहे जा जमुना की तीर, एक एक गोपी के प्रेम में बह गए कोटी कवि. याचा अर्थ असा की सामान्य प्रेम ते नक्कीच नव्हतं, तर काहीतरी विलक्षण निश्चित होत. पुढचं सूत्र असं आहे, न अस्ति एवं तस्मिन तत् सुखस् सुखित्वम. याचा अर्थ असा आहे की प्रिय व्यक्तीच्या सुखात सुखी होणं ही बाब जार प्रेमात असतच नाही. आपण जी चार सूत्र आता अभ्यासाला घेतली त्याचा एकूण गोषवारा एकत्र घेतो आहोत आणि मग त्याच्यावरचं चिंतन पाहू. गोपींचं जे प्रेम आहे ते जार प्रेम का नाही ते सांगण्यासाठी त्यांनी हे सूत्र रचलेलं आहे. याचा अर्थ गोपींच्या संदर्भात लावायचं झाला तर असा की श्रीकृष्णांच्या सुखातच त्यांना सुख होत. भागवतात तर असा उल्लेख आहे की आपल्या प्रत्येक कृतीनं आपल्या प्रत्येक संकल्पानं श्रीकृष्णांना प्रसन्न करणं एवढाच गोपींचा त्यामागे उद्देश असायचा. हे वाचून मनात विचार आला की आपलं सद्गुरूंवर प्रेम आहे असं आपल्याला वाटतं, पण आपल्या प्रत्येक कृतीनं आपल्या मनात उठणाऱ्या प्रत्येक विचार तरंगानं त्यांना प्रसन्नता प्राप्त व्हावी असा प्रयत्न आपण कुठे करतो. आपण बहुतांश वेळेला आपल्या प्रकृतीवरतीच असतो आणि त्यातूनच कार्यरत असतो, पण आपल्यालाही भक्ती प्राप्त व्हावी अशी इच्छा आहे. या सूत्रांचा मग कसा उपयोग करून घ्यावा असा विचार केला. वाटलं प्रेमाचा स्रोत आपल्या प्रत्येकामध्ये आहे, ते प्रेम चॅनलाइज करण्याचं संचालित करण्याचं जर शास्त्र म्हणजे भक्तिशास्त्र जर आपल्याला अवगत करता आलं तर अगदी स्वाभाविकपणे ते परमोच्च दिव्य प्रेमात परिणत होऊ शकतं. आपल्याजवळ जे आहे त्याला हाताला धरून आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. ज्या अलौकिक प्रांतात मी कधी डोकावण्याचा प्रयत्न केला नाही त्या प्रांतात या भक्तीसूत्राच्या अभ्यासाच्या निमित्तानं कल्पनेनं विहार करण्याची संधी मला मिळाली. ब्रजातल्या गोपिकांचं भावविश्व कसं असेल, त्यांचा भगवंताबरोबरचा प्रेमाचा व्यवहार कसा असेल. श्रीकृष्ण हे प्रत्यक्ष परमात्मा आहेत, आपलाही आत्मा तेच आहे ते जाणूनही त्या त्यांच्याशी कशा वागत असतील, त्यांचा बोध कसा असेल याचा अंदाज घेण्याचा मी माझ्या शक्तीप्रमाणे प्रयत्न केला. काही वाचनही केलं. श्रीकृष्णांच्या बाबत गोपींचा भाव कसा होता हे वाचलं तर आश्चर्यचकित व्हायला होत. रासलीलेच्या प्रसंगाचं भागवतात वर्णन असं आहे की श्रीकृष्ण गोपी वेली लता यमुना या सगळ्यांच्या सगळ्या चराचर सृष्टीमध्ये जो एकमेव द्वितीय भगवत रस भरून आहे त्याचा आस्वाद म्हणजे रासक्रीडा. भगवंतांचा श्रीकृष्णांचा या रासलीलेच्या वेळी हाच भाव होता. या भावाचं शुकदेवांनी फार मनोहर वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात, रमे रमेशो व्रजसुंदरी भी यथार्वक स्वक प्रतिबिंब विभ्रम. म्हणजे निराजस बालक जसं आरशात आपल्याच प्रतिबिंबाबरोबर खेळतं तसं श्रीकृष्ण रासक्रीडेच्या वेळी गोपींबरोबर खेळले. गोपींचा हे भाव एकत्वाचा होता, पण असं वर्णन आहे की मानवी स्वभावाला धरून त्यांना असं वाटायला लागलं थोड्या वेळानं की आपल्यासारख्या भाग्यवान आपणच आहोत. अहंकाराच्या मनाला स्पर्श झाल्या क्षणी त्यांच्यामध्ये असलेले श्रीकृष्ण अंतर्धान पावले. आपला अनुभव आहे की मी माझं आलं की भगवंताचं आत्मस्वरूपाचं विस्मरण होतच होत, तसंच काहीच झालं असावं. आपण पाहतोय की श्रीकृष्णांच्या प्रति गोपींचा भाव कसा होता. व्याकुळ झालेला श्रीकृष्ण अंतर्धान पावल्यावरती व्याकुळ झालेल्या गोपी सगळीकडे त्यांना शोधतायत, अत्यंत शोकाकुळ होऊन त्या वृक्षांना वेलींना काय विचारतायत ते पहा. जो पुरुष आकाशवत सर्व भूतांच्या आत बाहेर ओतप्रोत भरलेला आहे तो कुठे आहे ते तुम्हाला ठाऊक आहे का? म्हणजे अशा स्थितीत त्यांना भान आहे की श्रीकृष्ण कोण आहे. सगळीकडे ढुंढाळून श्रीकृष्ण कुठे सापडले नाहीत तेव्हा ते कृष्णाची प्रार्थना करताना म्हणतात, प्रभू तुम्ही यशोदानंदन नाही, तुम्ही समस्त जीवांच्या अंतर्यामी साक्षी रूपाने विराजमान आहात. तुम्ही तेच अनादि अनंत परमपुरुष विश्वाच्या रक्षण मंगलार्थ ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेनं यशोदा व नंदाचे लाडके कृष्ण म्हणून अवतीर्ण झाला आहात. भगवंतांच्या महात्म्याचं विस्मरण त्यांना कधी झालं नाही हे तत्र अपिन महात्म ज्ञान विस्मृत्य अपवाद हा असं महर्षी जे म्हणतात ते का ते इथं लक्षात येत. पुढे कृष्ण मथुरेत जातात, तिथे काही काळ लोटल्यावर त्यांचा उद्धवाशी झालेला संवाद भागवतात आलेला आहे. उद्धव भगवंतांचा सखा आहे, परम भक्त आहे, तो अत्यंत बुद्धिमान आणि श्रीकृष्णांचा सल्लागार असं वर्णन आलेलं आहे. श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतात, व्रजातल्या गोपी माझ्या अत्यंत प्रिय आहेत, मी दूर गेलो असं वाटून ते अतिशय व्याकुळ होतात. प्रत्येक क्षणी त्यांना माझी प्रतीक्षा असते, मी परत येईन म्हणून त्या मोठ्या कष्टाने आपले प्राण धारण करून आहेत. तर तू व्रजात जा आणि त्यांना माझा निरोप दे की शरीराने दूर असला तरी तुमचं मन माझ्यात राहू दे, तुम्हाला माझ्या सान्निध्याचा अनुभव येईल. उद्धव रजात जातो आणि पाहतो की गोपी श्रीकृष्णामय झालेले आहेत. सतत श्रीकृष्णांच्या लीलांचं स्मरण करत त्यातच त्या रमून आहेत. त्यांची ती तन्मयता प्रेम पाहून उद्धव आश्चर्यचकित होतो. त्याच्या लक्षात येतं की यांना ज्ञान झालेलं आहे. तो म्हणतो, जो मुनींना मुक्त पुरुषांना महान भक्तांना प्राप्त झाला नाही असा दिव्य भाव या गोपींना सहज प्राप्त झाला आहे. या गोपींना जो कृपा प्रसाद भगवंतांकडून लाभला तो त्रिभुवनात कोणाला लाभला नाही. मी इथलं एखादं झाड बनून राहावं म्हणजे यांच्या चरणाची धूळ मला प्राप्त होईल. श्रीकृष्णच आपला आत्मा आहेत हे जाणून त्यांच्या सगुण रूपावरही प्राणांपलीकडे प्रेम हे गोपींच्या प्रेमाचं वैशिष्ट्य सीमित करणार आहे. अशी ही अलौकिक भक्ती याचा लवलेश प्राप्त व्हायचा असेल तर काय करावं असा मनात प्रश्न निर्माण झाला. स्वामीजी सांगतात त्याप्रमाणे आपल्याजवळ जे आणि जेवढं आहे त्यापासून सुरुवात करावी, दुसरा पर्याय नाही. उगमापाशी नदीची धार अगदीच करंगळी एवढी असते म्हणून नदी काही कधी चिंता करत बसत नाही की मी जाऊन आता सागराला कशी मिळू. ती जशी असते तशी धावत सुटते, जाता जाता तिचं पात्र रुंदावत जातं आणि आपण पाहतो की ती निश्चित पुढे जाऊन सागराशी एकरूप होते. आपल्याविषयी प्रेमाचा अगदी लहानसा क्षीण स्रोत आहे त्याला व्यापक करता येऊ शकतं, योग्य मार्गाने गेलं मात्र पाहिजे. त्याकरता ही सूत्र मार्गदर्शक आहेत. आपल्या प्रत्येकाला अशा प्रेमाचा काही बाह्य अनुभव आलेला आहे. मीच काही वर्षापूर्वी स्वामीजींना विचारला होता एकदा एक प्रश्न की स्वामीजी तुमच्यावरच्या अत्यंत प्रेमामुळे सतत तुमचा आठव असतो, मन तुमच्याशी संवाद साधण्यात अगदी आनंदात असतो, तर त्याला तिथून काढून चिदाकाशात ठेवावं का? त्यावरती स्वामीजींनी सत्संगात खूप विस्तृत असं उत्तर दिलं होतं. त्यावेळी ते म्हणाले होते की मीराबाईंनी श्रीकृष्णांशी असंच नातं जोडलं, ज्ञानेश्वर महाराज आदी संतांनी असं केलेलं दिसतं आणि मग त्यांनी ज्ञानेश्वर इथल्या काही ओव्या वाचून दाखवल्या. माशाला गळाशिवाय अस्तित्व नाही तसं सद्गुरूंशी माझं नातं आहे, ते धेनू मी वत्स, अशी अनेक उदाहरणं स्वामीजींनी ज्ञानेश्वरीतून वाचून दाखवली. आणि मग म्हणाले, आपण जरूर सद्गुरूंच्या स्वरूपाचा आठव ठेवून त्यांच्या संगतीत मनानं राहावं, सर्व संतांनी असं केलेलं दिसतं आपणही करावं. बऱ्याच वर्षांपूर्वी स्वामीजींनी दिलेलं हे उत्तर या चिंतनाच्या ओघात वाचताना एकदम लखकन प्रकाश पडल्यासारखं झालं. स्वामीजी सांगतात की सद्गुरूंचं आठव ठेवताना त्यांच्या स्वरूपाचं स्मरण असावं. आपण जे यथाव्रज गोपिका नाम हे सूत्र पाहिलं त्यात गोपींचं उदाहरण नारद महर्षींनी दिलं त्याचं कारण त्यांचा भाव असा होता. सर्व कर्म भगवंतांना अर्पण करणं याचा एक वेळ प्रयत्नपूर्वक अभ्यास वेगवेगळ्या युक्त्या वापरून आपण करू शकू. पण तत्र अति महात्म ज्ञान विस्मृती अपवाद हा म्हणजे सद्गुरूंच्या महात्म्याची त्यांच्या सत्स्वरूपाची विस्मृती न होता त्यांचं स्मरण घडणं आणि ते झाले नाही तर परम व्याकुळ होणं हे गोपींच्या बाबत जे अगदी सहज घडत होत ते मात्र फार कठीण वाटत. हे होण्याकरता सद्गुरु कृपाच पाहिजे. सद्गुरु कृपे व्यतिरिक्त कुठली गोष्ट अथवा काही साधन करणं उपयोगी पडेल असं वाटत नाही. श्री स्वामीजींच्या चरणी आपल्याला अनन्य भावानं समर्पित होता यावं व त्यांची परमकृपा आपल्याला प्राप्त व्हावी अशी त्यांच्या श्री चरणी प्रार्थना. हरि ओम तत्सत. नारद भक्ती सूत्रांच्या निमित्तानं ज्या प्रेमाचा मागोवा आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत ते प्रेम स्वामीजींच्या एका अभंगात सहज प्रगट झालं आहे. तो अभंग आता आपण सद्भक्त रवी जोशी यांच्याकडून ऐकूया.
प्रेम भाव अंतरात श्रद्धे ते कवच वरी जीवन पथ अनुसरिता तमनी बीड जाय दुरी प्रेम भाव अंतरात काय उणे आम्हासी अंकुरली गुरु भक्ती प्रीतीच्या वाटेवर जीवसित ये निज शांति एक ध्येय एक लक्ष्य भाव अढळ अंतरी जीवन पथ अनुसरिता तमनी बीड गाय दुरी प्रेम भाव अंतरात तत्वमसी गुरुवाक्ये आत्मस्थिति लक्ष्यली सोहंचा मंत्र जपत उन्मनीत अनुभविली प्रभु नयता नित्य होत प्रभु नयता नित्य होत नेत मोक्ष मंदिरी जीवन पथ अनुसरिता तमनी बीड गाय दुरी प्रेम भाव अंतरात शुद्ध सत्व जीवन है प्रभु का जीवे चियले अर्पित मन प्राणासह जीवन क्रम सहज तले अथक तालने पुढे अथक तालने पुढे जीत एक आसौरी जीवन पथ अनुसरिता तमनी बिड़गाय दूरी प्रेम भाव अंतराग कोणाशी सांगुता धन्य जगी अवतरले उपकारा नाही मिती प्रेम सुखे नितरमले मकरंदा काय उणे मकरंदा काय उणे गुरु दिसे चराचरी जीवन पथ अनुसरिता तमनी बिड़गाय दूरी प्रेम भाव अंतरात श्रद्धेते तव च बरी जीवन पथ अनुसरिता तमनी बिड़गाय दूरी प्रेम भाव
सद्गुरुनाथाय नमः। आताच आपण आपल्या स्वामीजींचा प्रेमभाव अंतरात हा अत्यंत भावपूर्ण स्वरात असा अभंग ऐकला। त्यात स्वामीजी असं म्हणतात की प्रेमभाव अंतरात ठेवून सद्गुरूंवरील श्रद्धेचे कवच पांघरून त्यांनी सांगितलेला मार्गच अनुसरला की देहबुद्धीचा निबिड अंधकार त्या भक्ताच्या अंतःकरणातून दूर होतो आणि त्याची जागा ही आत्मबुद्धीच्या प्रकाशाने घेते आणि भगवत प्रेमाचा अखंड झरा त्याच्या हृदयातून वाहू लागतो। त्या प्रेमाचं आणि पर्यायाने त्या भक्ताचं गुणवर्णन करणारच आता नारदीय भक्ती सूत्रातलं 54वं सूत्र आपण पाहणार आहोत। त्यात नारद महर्षी असं म्हणतात की ते सूत्र असं आहे, गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभव रूपम। हे प्रेम गुणरहित म्हणजे गुणनिरपेक्ष, कामनारहित म्हणजे निष्काम निस्संग, प्रतिक्षण वर्धमानम म्हणजे क्षणाक्षणाला वर्धिष्णु होणार आणि त्याचा कधीही आपल्याला कंटाळा न येणार, तसेच अविच्छिन्न म्हणजे प्रत्येक क्षणी असणारच, त्याचे कधीही असे स्थळ काळ व्यक्ती याच्यात कधी भाग न पडणार, एकमेव अद्वितीय असं, आणि सूक्ष्मतरम म्हणजे सूक्ष्म सूक्ष्म होत जाणार आणि अतिशय सूक्ष्म असल्यामुळे ते व्यापक असणार, आणि अनुभव रूपम म्हणजे एकत्वाने एकरूपतेनेच अनुभवायला येणार असं असतं। दुसऱ्या शब्दात हे प्रेम एकरूपतेनेच अनुभवता येतो, ते तो भक्त वेगळेपणाने अनुभवू शकत नाही आणि म्हणूनच याच्या आधी नारद महर्षी असं म्हणतात की ते अनिर्वचनीय म्हणजे बोलता न येण्यासारखं, मुखास्वादनवत म्हणजे मुख्याने जर गोड पदार्थ खाल्ला तर त्याला काही त्याच्याबद्दल सांगता येत नाही, तसं असतं. असं एकदा प्रेम भक्ताला जडलं की तो सगळीकडे ते प्रेमच म्हणजे भगवंतच भरून राहिलेला आहे असं पाहतो, त्याबद्दलच तो ऐकतो, त्याखेरीज त्याला ऐकता येत नाही, त्याच्याशिवाय त्याला बोलता येत नाही, त्याविषयी तो फक्त चिंतन करतो. खर तर म्हणजे मला अशी खात्री आहे की सगळ्यांनाच वाटेल की हे सकाळच्याच प्रवचनात आपण सगळं ऐकलेलं आहे की जीवनमुक्ताची लक्षणं आणि एका प्रकारे ही जीवनमुक्ताची किंवा स्थितप्रज्ञाची लक्षणं आहे. नारद आम्ही जेव्हा चिंतनासाठी बसलो होतो तेव्हा अभावितपणे प्रत्येकजण एक एक कन्क्लुजन प्रत्येकाने काढलं आणि प्रत्येकजण म्हणाला की नारदांनी ही गीतेची शिकवण सूत्ररूपात मांडलेली आहे. बाराव्या अध्यायात ज्या भक्ताबद्दल अनन्य भक्ताबद्दल भगवंत म्हणतात की भक्तास्ते तिवमे प्रियाः असा निर्वाळा देतात, ते आता नारद महर्षी भक्ताच्या बाजूने जणू काही मांडतायत असं वाटतं. नारद महर्षी म्हणतात की असा भक्त सर्व जगावर गुणरहित सत्व रजतम या गुणांच्या किंवा या प्रकृतीच्या पलीकडे जाऊन निरपेक्ष प्रेम करतो. कसं बरं प्रेम करू शकतो? आताच आपण प्रार्थनेत ऐकलं की कस तर ती माया याला उत्तर देताना त्यांनी म्हणलेलं आहे की एकतर मोठ्या भाग्यानेच अशा आर्त भक्ताला या मायेतून कसं तरून जायचं हा प्रश्न पडतो आणि पुढे त्याला महानुभाव संतांची त्याची भेट होते, ते त्याला तत्वम असी असा उपदेश करतात. तू देह मनबुद्धी नसून त्याच्या बुडाशी असलेलं सच्चित आनंद स्वरूप आत्मा हेच तुझं स्वरूप आहे आणि ते तोच आत्मा सर्वांच्या अंतर्यामी पहा असा त्याला उपदेश करतात. तो सत्वगुणाच्या आधाराने शेवटी गुणातीत असं सहज प्रेम करायला शिकतो आणि सद्गुरूंच्या कृपेनेच आत्मज्ञान त्याच्या हृदयात ठसतो. तो स्वतःच्या देहाकडे वेगळेपणानेच पाहायला शिकतो आणि त्यामुळे तो सर्व विश्वावर आत्मवत प्रेम करतो, ते त्याचं सहज वर्तन असतं. एरवी आपल्याला प्रेम म्हणलं की त्यात कुठली तरी कामना आली असा आपला रोजचा अनुभव आहे, पण हे प्रेम कामनारहित असतं. याचं कारण तो सत्वगुणांच्या ही पलीकडे गुणातीत होऊन प्रेम करायला शिकतो. याचं चिंतन करत असताना अर्थातच त्यात नारद महर्षींनी निस्संगता नंतर संन्यास आणि फलत्याग असं सूत्ररूपाने सांगितलेलं आहे, त्याचा तो अभ्यास करून कामनारहित व्हायचा प्रयत्न करतो. याच्यावर जेव्हा चिंतन अजून केलं तेव्हा असं लक्षात आलं की असा साधक हा देवाकडनं किंवा सद्गुरूंकडनंही काही अपेक्षा ठेवत नाही, म्हणजे कुठेतरी आपल्याला आपल्या सद्गुरूंशी गुणरहित कामनारहित असा प्रेमाचा धागा जोडणं आवश्यक आहे असं निश्चित वाटतं. सद्गुरूंनी आपल्यावर आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करून द्यावे अशीही कामना नसावी असंच नारद मुनी यातनं काही सुचवतात की काय. सद्गुरूंना आपण आपल्या इथे जे संकल्प आहेत मध्यवर्ती तसं आणखीन पार्टनर करायचा प्रयत्न करतोच आहोत. हृदयस्थ सद्गुरू आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतायत अशी आपली श्रद्धा ठाम असतेच, पण यात सुद्धा आपण कधी कधी आपली देहबुद्धी मध्ये आणतो आणि याची जेव्हा जाणीव होते तेव्हा खूप भयचकित व्हायला होतं एका प्रकारे. उदाहरणार्थ आपण आपल्या घरातनं निघालो आणि आपण किनाऱ्यातच येतोय तर दोन समजा रस्त्यांवर आपण वळू शकतो, अलीकडे किंवा पलीकडे वळू शकतो, तर आपण अलीकडची गल्ली टाळली आणि पुढच्या गल्लीत आपलं वाहन घातलं आणि तिथे एक मोठ्या ट्रॅफिक जॅममध्ये सापडलो तर असं मनात विचार येतो की अरे स्वामीजीच आपल्याला अलीकडच्या गल्लीत वळायला सांगत होते का. खरं तर स्वामीजींचा याच्याशी काही संबंध नाही, म्हणजे आपण तिथे देहबुद्धी आपल्या स्वामीजींकडे आपण अचानक देहबुद्धीचा भल्यासाठीचा सल्लागार असं नकळत अभावितपणे बघू लागतो, एवढा आपला देहबुद्धीशी घट्ट संघ आहे. स्वामीजींचं जर खरं सांगणं असं आहे की प्रसंग कुठलाही असो, दुःखाचा असो सुखाचा असो, त्यात प्रथम भगवंतांची स्वामीजींची कृपा आहे असा आपल्याला स्पर्श अशी आपल्याला आठवण व्हावी आणि मगच त्या सुख दुःखाशी आपण सामोरं जावं. आताच आपण गोपींचं पूर्ण चरित्र पाहिलं, अलीकडच्या काळातली गोपी म्हणजे अर्थातच मीराब, संत मीराबाई, त्यांच्या जीवनात एक प्रसंग आहे की कोणीतरी त्यांना विचारलं की तुम्ही दिवसात किती वेळा नामस्मरण करता, किती वेळा जप करता, त्याच्यावर त्यांनी तत्काळ उत्तर दिलं की आपण दिवसात किती वेळा श्वास घेतो, रोज प्रत्येक श्वासाबरोबर प्रत्येक क्षणालाच भगवंताचं स्मरण आहेच. एका प्रकारे त्यांनी प्रतिक्षण भगवंताचं स्मरण कसं करायचं याचा वस्तुपाठच घालून दिला. इथे अजून एक गोष्ट अशी सहज जाणवते की परम भागवत नारदांनी हे गुण सांगताना गुणरहित, कामनारहित आणि प्रतिक्षण अशा क्रमाने त्याचा उल्लेख करून एक प्रमाणे एक प्रकारे भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्गच अधोरेखित केलेला आहे. मनाने ध्यानामुळे मनाचं अमन होणं म्हणजे एक प्रकारे गुणरहितताच, मनाचं अमन झाल्यामुळे देहाचं विसर पडणं म्हणजे कामनारहितता, आणि देहाचा विसर पडल्यामुळे त्या सापेक्ष काळाचं विसर पडणं म्हणजेच काळरहितता, किंवा दुसऱ्या भाषेत प्रतिक्षण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. याच्याबद्दल स्वामीजी आज सुद्धा सकाळी बोलले, त्याची आठवण झाल्याशी खरीच राहत नाही. हे प्रेम प्रतिक्षण वर्धमान असं असतं. साधकाच्या दृष्टीने असा क्षण क्षण त्या प्रेमाचा अनुभव घेऊन शेवटी साधक हा प्रतिक्षण वर्धमान या अवस्थेपर्यंत येऊन पोचतो. हे प्रेम इंद्रियातीत असल्यामुळे आपल्याला एरवी विषयांच्या प्रेमाचा एक काही काळाने कंटाळा येऊन जातो, पण तसं हे नसतं. हे प्रत्येक क्षणालाच वर्धिष्णू होणार असतं. आपला तसंच ते अविच्छिन्न असतो. आपला नेहमीचा साधारण अनुभव आहे की ध्यानानंतर काही क्षण काही मिनिटं शांतीच्या रूपात या प्रेमाचा आपल्याला अनुभव असतो. नंतर मग ऑफिस वगैरे या सगळ्या गडबडीत ते कुठे जातं काही कळत नाही. परत जर संध्याकाळी केंद्रात आलो तर परत त्याचा थोडा अनुभव येतो. पण असं मात्र या एकदा हे प्रेम लागलं की त्याचा अनुभव आला की असं काही होत नाही. ते अविच्छिन्न असतं. ते कुठल्याही स्थळ काळ व्यक्तीमध्येही विभागलं जात नाही. ते प्रेम अतिशय सूक्ष्म आहे. आपल्याला सर्वात माहिती असणारी सूक्ष्म गोष्ट म्हणजे अवकाश. पण ज्ञानेश्वर महाराजांनीच एके ठिकाणी म्हणलंय की ह्या अवकाशाची चाळणी केली तरी हा आत्मा त्यातनं किंवा हे प्रेम त्यातनं गाळून बाहेर येईल. या निमित्ताने अजून एक आता सद्भक्त गौतमनी उल्लेख केला की परमपूजनीय स्वामी माधवनाथांनी याच्यावर प्रवचन केलेली आहेत, तर त्यातला पण एक इथे सांगावं असं वाटतं की स्वामीजींनी एक महत्वाची गोष्ट सांगितली की हे आपण जरी या क्रमाने गुणरहित कामनारहित असं ऐकलं तरी हे काय असं पंचवार्षिक योजना करून करण्याच्या गोष्टी नाहीत. मुख्य म्हणजे देहबुद्धी आत्मबुद्धी करणे हीच महत्वाची गोष्ट आहे. पुढे भक्ताचार्य नारद मोठ्या कृपाळूपणे ते अनुभव रूपम आहे असं म्हणतात. एक प्रकारे हे मानवी जीवनात आपल्याला अनुभवाला येऊ शकतं असा कुठेतरी ते दिलासा देतात. आणि दुसरं म्हणजे ते एकत्वानेच अनुभवायची गोष्ट आहे. त्याच्याबद्दल कितीही बोललं किंवा ऐकलं तरी ते अनुभवायला येऊ शकत नाही असाही कुठेतरी आपल्या सावधानतेचा इशाराही ते आपल्याला देतात. असंच गुणरहित कामनारहित प्रेमभाव अंतकरणात कायम ठेवून मोठ्या श्रद्धेने स्वामीजींनी सांगितलेल्या मार्गावर आपल्या सगळ्यांना जीवनभर चालता यावं ही स्वामीजींच्या चरणी प्रार्थना. हरिओम.
नारदीय भक्ती सूत्रातील एकूण 84 सूत्रांपैकी अत्यंत निवडक अशा सूत्रांचा म्हणजे एकूण 7 सूत्रांचा आज आपण अभ्यास केला. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी आम्ही अनेक वेळा भेटतो, परंतु प्रत्येक वेळी हेच जाणवलं की हा अभ्यास या कार्यक्रमाच्या वेळी संपणार नसून तो आत्ताच कुठे चालू झाला आहे. एखाद्या उंच शिखराकडे मान वर करून पाहताना डोक्यावरची टोपी मागे गळून पडावी इतकी उत्तुंग उंची नारदांनी इथे गाठली आहे. परमपूजनीय स्वामी स्वरूपानंदांनी म्हणले आहे, ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाता यावे, जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे. याप्रमाणे ही सूत्रे आपल्या जीवनात पूर्णपणे उतरणे हे एक सुदूर असे ध्येय आहे असं मला वाटतं. मात्र त्याचा अभ्यास करत करत चालणे ही अतिशय सुखद अशी घटना आहे. सूत्र वाङ्मय म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड टॅबलेट. त्यातून गीता तत्वाप्रमाणेच नित्य नूतन असा अर्थ आपल्याला सापडत जातो. आणि मुख्य म्हणजे पूजनीय स्वामीजींच्या सहवासात ती सूत्रे आपल्याला अधिकच जवळची अशी वाटायला लागतात. आजची ही चिंतन सेवा मी सर्वांतर्फे पूजनीय स्वामीजींच्या चरणी अर्पण करून त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आता आम्हाला आशीर्वाद द्यावे. हरिओम. हरी हरी.
ओम सद्गुरु स्वामी माधव नाथा है। युवा स्नेह 35-50 या वयोगटातल्या तुम्ही साधकांनी तुमच्या वयाला साजेशा अशा मोठ्या विषयाला हात घातला, कारण 16-25 या वयोगटाच्या मंडळींनी मंडळींकरता हे थोडं अतीच झालं असत। 25-35 या वयोगटाच्या मंडळींनाही जरा जडच गेलं असत। तुलनेने तुम्ही हे सहज निभावलं असं वाटत। दुसऱ्या बाजूनी पाहायचं झालं तर ही निष्ठा 16-25 या वयोगटाच्या मंडळींना सोपी आहे, तुलनेने 35-50 पेक्षा। आणि 25-35 या वयोगटाला देखील या वयोगटापेक्षा तुलनेने सोपीच आहे, पण ती मांडणं त्यांना अवघड गेलं असतं। अशा प्रकारची निष्ठा ठेवणं हे आपल्या सगळ्यांकरताच, कुठलाही वयोगट असो, तशी अत्यंत महत्वाची आणि एक प्रकारे जिकिरीची अशी गोष्ट निश्चित आहे। याचं कारण या सूत्रांमध्ये किती 84 सूत्रांमध्ये सगळा परमार्थ बसवलेला आहे। सूत्र वाङ्मय असल्यामुळं प्रत्येक गोष्ट श्लोकात लिहिण्याचं बंधन नाही। सूत्र वाङ्मयाची एक सर्वात मोठी गमतीशीर गोष्ट म्हणजे सूत्र हे निर्देश करणार असत, असं असल्यामुळं निर्देश केला की झाला। सूत्र वाङ्मयाची दुसरी महत्वाची गोष्ट अशी की वाक्य न लिहिल्यामुळं किंवा श्लोक न लिहिल्यामुळं त्याच्यातून जेवढे आपण अर्थ काढू तेवढे कमी, त्याच्यावर जेवढं चिंतन करू तेवढं चिंतन कमीच भासेल। तशा तऱ्हेने ही जी सूत्र आहेत, ही सूत्र ही चिंतनिकांच्या आणि विचारवंतांना देखील आव्हानाचा असाच विषय होऊन गेली। त्याच्यामध्ये ब्रह्मसूत्र आहेत, योगसूत्र आहेत, वशिष्ठ सूत्र आहेत, नारदीय भक्ती सूत्र आहेत, ही सगळीच सूत्र वाङ्मय या तऱ्हेने जर पाहू गेलं तर त्यांना काय म्हणायचं आहे याचा प्रत्येक जण आपल्या तऱ्हेने अर्थ काढू शकतो। आणि शास्त्राला धरून, अर्थात शास्त्राला धरून जास्तीत जास्त आपली प्रतिभा वापरून उत्तम अर्थ दोहन करणं हे सूत्र वाङ्मयामधून होतं किंवा होऊ शकतं। त्यांना असंच म्हणायचं आहे हे जर स्पष्ट आणि भरपूर लिहिलं तर कळतं, पण सूत्रामध्ये लिहिल्यामुळं अनेक प्रकारांनी तर्क काढणं, म्हणजे अनुकूल आणि उत्तम तर्क काढणं हे शक्य होतं, हे सूत्र वाङ्मयाचं वैशिष्ट्य आहे। ही जी भक्ती आहे, ही भक्ती अर्थात भगवद्गीतेच्या बाहेर नाही, पण या भक्तीची जी प्रक्रिया सांगितलेली आहे ती प्रक्रिया ही एक प्रकारे उपासनेमध्ये न बसणारी अशी प्रक्रिया वाटते, साधनेमध्ये न बसणारी अशी प्रक्रिया वाटते, हे या नारदीय भक्ती सूत्राचं वैशिष्ट्यच आहे। हे घडतं कसं असं म्हटलं तर मग असं 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 बसावं असं काहीच नाहीये. त्याला कोणतीही साधन परंपरा सांगितलेली नाहीये आणि जिथं सांगितलेली आहे तिथं अडखळायला होतो. जिथं उदाहरण दिलंय तिथं हमखास अडखळायला होतं अशी ही सूत्र आहेत. कारण आत्म्यावर परमप्रेम म्हणजे भक्ती. सुरुवातच दुसरं सूत्र अथातो भक्तीं व्याख्या स्यामहा असं नारद म्हणाले. आता भक्तीची व्याख्या करतो असं म्हणाले आणि लगेच म्हणाले की सा तू अस्मिन परम प्रेम रूपा. भक्ती ही आपल्या आत्म्याच्या ठिकाणी आत्म्यावर परम प्रेम रूप अशी आहे असं नारद म्हणाले. आता आत्मा कोणी जाणलाय, आत्मदर्शनाची प्रक्रिया काय, आत्मदर्शन झाल्यावर जे होतं ते सगळं फलस्वरूप इथं लिहिलेलं आहे. गुणरहितम कामनारहितम प्रतीक्षण वर्धमानम अविच्छिन्नम एकमेवाद्वितीयम सूक्ष्मतरम अनुभव रूपम हे तर बरोबर आहे. पण आत्मरूप व्हायचं कसं हे काही इथं दिलेलं नाही. सगळ्यात अडचणीची स्थिती अशी आहे असं असल्यामुळे भक्ती सूत्र ज्याच्या हातात पडली त्याला कुठल्याही विधीने जाता येत नाही अशी अडचण या भक्ती सूत्रामध्ये निर्माण झाली. साधनेच्या विधीने जाता येत नाही अशी अडचण निर्माण झाली. मात्र ती अत्यंत आकर्षक स्वरूपात नारदांनी मांडली. सा तू अस्मिन परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच मुका स्वादनवत. मुक्याला गुळ खायला दिला त्याला स्वाद चाटवला तर त्याला जसं वर्णन करता येणार नाही अशी यल लब्ध्वा पुमान मत्तो भवती स्तब्धो भवती आत्मा रामो भवती. जे प्राप्त झालेला असताना स्तब्ध होऊन जातो, मत्त होऊन जातो, आत्मस्वरूप होऊन जातो अशा वेळा फार कमी येतात. जाहिरातीचा फोन आहे. मी एक सिनेमा मध्ये पाहत होतो बर का टीव्हीवर. त्या सिनेमा मध्ये काय त्या सिनेमाचं नाव, ते पोलीस कमिशनरचा शेवटचा दिवस होता तो आणि तो कसा धावपळीत त्यांचा गेला आणि एक टेररिस्ट अटॅक होणार आहे असं अमुक अमुक ठिकाणी मी बॉम्ब प्लांट केलेले आहेत वगैरे असं तिथं सांगत होता तो कोण. आणि पोलीस कमिशनर मोठी धावपळ करत होता आणि फोन येत होते. त्याचं लोकेशन काय आहे जिथून फोन येतात ते शोधायचा प्रयत्न चालू होता आणि फोन येतो आणि तिकडून ती बाई विचारते की तुम्हाला अमुक अमुक घ्यायचंय का. तेव्हा त्याची जी जाहिरातीचा फोन, लोकेशन ट्रेस करण्यासाठी सगळं डिपार्टमेंट बसलेलं तसं याचं लोकेशन ट्रेस, भक्तीचं लोकेशन ट्रेस करणं असा विषय चाललेला आहे आणि हे यांचा माल विकण्यासाठी फोन करतात सायलेंट टुरिस्ट. आणि नारदांनी ज्या त्यांचे जे पूर्वसुरी होते ते आणि समकालीन किंवा शिष्य यांची जी मतं सांगितली, सुधीरनी खूप चांगलं ते सांगितलं. व्यासांचं मत सांगितलं की पूजेमध्ये अत्यंत प्रेम म्हणजे भक्ती, कथेमध्ये अत्यंत प्रेम म्हणजे भक्ती गर्गमुनींचं. आत्मरती अविरोधेन इति शांडिल्य हा शांडिल्य मुनींचं मत सांगितलं. त्याच्यातलं जे शांडिल्य शांडिल्यांचं मत सांगितलं तर मधुराते शांडिल्य गोत्री जोशी आहेत बर का, बरोबर ना, शांडिल्य गोत्री. आणि गर्गांचं जे मत सांगितलं ते आमचं गार्ग्य गोत्र आहे. म्हणजे दोन भक्ती सांगितलेले जे नारदांनी रेफर केले ते आमच्या घरातच आहेत. पण भक्ती दुर्मिळ आहे, जरी घरात असले तरी देखील भक्ती मला प्राप्त झाली का आणि कोणाला प्राप्त झाली असं सांगता येणार नाही, इतकी ही कठीण भक्ती नारदांनी वर्णन केली. नारदांनी देखील स्वतःचं मत सांगताना त्याला अर्पण करून सर्व कर्म करणं आणि त्याचं विस्मरण जर झालं तर परम व्याकुल होणं म्हणजे भक्ती असं सांगितलेलं आहे. तत् म्हणजे कोण? जो भक्ती विषय आहे त्याला अर्पण करून सर्व कर्म करणं आणि तद् विस्मरणे, त्याचं जर विस्मरण झालं तर परम व्याकुल होणं म्हणजे भक्ती असं नारदांनी भक्तीची व्याख्या सांगितली. मी मध्ये कुठेतरी बोलताना असं म्हणलं होतं की या सगळ्यांच्या ज्या भक्तीच्या व्याख्या आहेत ते नारदांनी सुरुवातीला सातु अस्मिन परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच आत्म्याच्या ठिकाणी परम प्रेम आणि ती अमृत स्वरूपा अशी असली पाहिजे हे पक्क धरून सगळ्यांच्या व्याख्या पाहिजे. पूजेमध्ये अत्यंत प्रेम, अस्मिन परम प्रेम रूपा आणि अमृत स्वरूपाचं हे त्याचं प्राप्तव्य. पूजे करता नाही, बाळकृष्णा करता नाही, श्रीरामा करता नाही, श्रीरामा करता देखील आहे, शंकरांकरता देखील आहे, देवी करता देखील आहे, जे पुजार आहेत त्यांच्याकरताच पूजा आहे. पण आत्म्याकरता त्याचा उद्देश आत्म्यावर परम प्रेम निर्माण होणं हे असलं पाहिजे. कथा आहे पण कथेचा उद्देश कथा नाही, गोष्टी वेल्हापणा नाही, तर कथेच्या योगाने आत्म्यावर परम प्रेम निर्माण होणं आणि आपण अमृतत्वाच्या बोधाला जाण याकरता कथा ही देखील भक्ती आहे असं सांगितलेलं आहे. आत्मरती अविरोधेन, अत्यंत अविरोध अशी सतत आपण आत्मा अशी बुद्धी ठेवणं म्हणजे भक्ती. तर ही देखील आत्म्याच्या ठिकाणी परम प्रेम होण्यासाठी आणि अमृत स्वरूप आपण आहोत असा बोध होण्यासाठी आहे. आणि नारदांची देखील तदर्पित अखिल आचारता, त्याला अर्पण करून सर्व कर्म करणं सातु अस्मिन परम प्रेम रूपा ही अर्पण करून कर्म करणं आहे ती आत्म्यावर प्रेम जडण्यासाठी असलं पाहिजे. तद विस्मरणे परम व्याकुलता इति आत्मस्वरूपाची विस्मरण होता कामा नये यासाठी ती कर्म तशा बोधांनी असली पाहिजेत. अलग लक्षात म्हणजे ही जी वेगवेगळ्या भक्ताचार्यांची जी भूमिका भक्तीबद्दल सांगितलेली आहे तर ती मुळात आत्म्याच्या ठिकाणी परम प्रेम निर्माण होणं आणि अमृतत्व आपण अमृत आहोत अशा अमर आहा या बोधावर प्राप्त होणं या गोष्टी याच्यातून साधल्या पाहिजेत. नारद असं म्हणतात की नारदांना असं वाटतं की त्याला अर्पण करून सर्व कर्म करणं आणि त्याच्या विस्मरणाने परम व्याकुल होणं. आता तद् म्हणजे तसं जर पाहायचं झालं तर परमात्मा अर्थ धरला जाऊ शकतो किंवा सातु अस्मिन परम प्रेम रूपा म्हणून आत्मा अर्थ धरला जातो. पण नारदांचा अर्थ उदाहरणांनी प्रगट झाला अशी गंमत आहे. सूत्र वाङ्मयाची ही मोठी खासियत आहे की नारद लगेच म्हणाले की यथा व्रज गोपिकांना, व्रजामध्ये असणाऱ्या ज्या गोपी आहेत त्यांच्याप्रमाणे. मग त्या तर काही परमात्म्यावर प्रेम करत नव्हत्या आणि आत्म्यावर प्रेम करत नव्हत्या, त्या प्रेम करत होत्या श्रीकृष्णांवर. पण श्रीकृष्णांवर त्या प्रेम करत होत्या, पण नारदांनी जे सुरुवातीला सांगितलंय तेच त्यांचं ठाम मत आहे. सातू अस्मिन परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाचं, कृष्णावर वरकरणी प्रेम करत असताना, संपूर्ण प्रेम करत असताना, आत्म्याच्या ठिकाणी परम प्रेम निर्माण होणं म्हणजे भक्ती, आणि अमृतत्वाचा बोध प्राप्त होणं म्हणजे भक्ती. अशा बॅलन्स मधूनच यथाव्रज गोपिकानाम हे देखील तपासायला लागतं. याचा विधी काय? याचा विधी नारदांच्या मते आता यथाव्रज गोपिकानाम हाच त्याचा विधी. त्याची जर साधना काही असेल तर गोपींनी जे केलं ते ही त्याची साधना झाली. आणि गोपी या फार महत्वाच्या, जे नारदांनीही त्यांचं आणि स्वतः श्रीकृष्णांनीही काय स्वतःचा जन्म झाला तो त्यांनी सांगितलं की वसुदेव देवकी स्तव जाहला म्या कुमारीसाठी गोकुळी गेला. म्हणजे जो जीवनोद्देश आहे त्या जीवनोद्देशामध्ये हा भक्ती प्रकार सर्वांना समजावा अशी स्पष्ट इच्छा आहे. जो मी प्राणासकट पियाला पूत नेते, नुघडता बालपणाची फुली मी या अदानवी सृष्टी केली. ज्ञानेश्वरीमध्ये ज्या ठिकाणी भगवंतांनी स्वतःच चरित्र सांगितलेलं आहे तिथं ते म्हणतात गोपिकांना एवढं महत्व दिलं भगवंतांनी, नारदांनी देखील. म्हणून या गोपिकांच्या प्रेमामध्ये किंवा गोपिकांच्या आचार पद्धतीमध्येच या भक्तीचा विधी असणार. नारदांनीही तोच निर्देश केला, तदर्पिता अखिल आचारता तद विस्मरणे परम व्याकुलता इति. श्रीकृष्णावर प्रेम, सद्गुरूंवर प्रेम, सुचित्रा म्हणाली ते बरोबर आहे, सद्गुरूंवर प्रेम, श्रीकृष्णांवर प्रेम, हे गोपिकांच्या प्रेमाचं स्वरूप होत. श्रीकृष्णांवर प्रेम म्हणजे त्यांच्या देहावर प्रेम, त्यांच्या मनावर प्रेम म्हणजे त्यांच्या विचारांवर प्रेम, त्यांच्या बुद्धीवर प्रेम, त्यांच्या आचारावर प्रेम, त्यांच्या यच्छा यावत कृतीवर प्रेम, असं गोपींनी केलं. सद्गुरूंवर प्रेम म्हणजे सद्गुरूंच्या देहावर प्रेम, त्यांच्या विचारांवर, त्यांच्या निर्णयावर, त्यांच्या बुद्धीवर, त्यांच्या बुद्धिनिश्चयावर, त्यांच्या यच्छा यावत कृतीवर प्रेम. आता पॅरेलिलीत जायला लागेल. गोपींच हे वैशिष्ट्य होतं. आणि श्रीकृष्णावर प्रेम म्हणजे त्यांच्या जसं देहावर, मनावर, विचारांवर, बुद्धीवर, निर्णयावर, कर्मांवर प्रेम, तसं श्रीकृष्ण जे चैतन्य स्वरूप आहेत, आनंद स्वरूप आहेत, त्या चैतन्य आनंद स्वरूपावर प्रेम, हे गोपींचं वैशिष्ट्य होतं. त्या कृष्ण संगतीत रमत होत्या, त्यांना घरी नको वाटत होतं. हरीने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले, आता कैची जाऊ घरा नो हे बरा लौकिक, पारखियासी सांगता गोष्टी घरची कुटी खातील. तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाहे परतोनी, चित्ताचं हरण केलं कृष्णानी सद्गुरूंनी, आता मी घरी जाऊ शकत नाही, म्हणजे आता देहभावावर येऊ शकत नाही. देहभावावर येऊ शकत नसल्यामुळं लौकिक मला फार अडवा येतो. आणि हे जर कोणाला सांगायचं झालं तर जगात चमत्कारिक दिसतं. याचा अर्थ कळत नाही कोणालाही. त्यामुळे घरची कुटी खातील. तुकाराम महाराज म्हणतात की काय व्हायचं असेल ते होऊ देत, तू निवांत राहा, पाहिले पाहे परतोनी. तू परत परत उलटा जाऊन जे पाहिलं ते पाहत राहा. त्या हरीचं स्वरूप तुझ्या अंतरियामी तुला जो आनंद झाला तो परत परत पाहत राहा. म्हणून गुरूंवर प्रेम गुरूंच्या देहाच्या योगानी गुरूंच्या स्वरूपावर प्रेम. पांडुरंगाच्या मूर्तीच्या योगानी परमात्म्याच्या स्वरूपावर प्रेम. गुरूंच्या देहाचं साधन करून गुरूंच्या स्वरूपावर प्रेम. त्यांच्या शुद्ध अस्तित्वावर प्रेम. तेच तेच एक आहेत. कृष्णा बोलकारे कृष्णा डोलकारे घडिये 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 हित बोलकारे. त्यांच्या चैतन्याकडे लक्ष. त्यांच्या चैतन्यामुळे जी आनंद सरोवरींची कमळे तैसे हे तुझे डोळे. त्यांच्या चैतन्यामुळे त्यांचे सर्व अवयव सुंदर वाटायला लागणं, त्यांचा देह सुंदर वाटायला लागणं, त्यांची कर्म सुंदर वाटायला लागणं. त्यांच्या देहाच्या सहवासाचा संपूर्ण आनंद. कृष्ण चरित्रात असं दिसतं की गोपींची थोडीही लज्जा राहिली नाही श्रीकृष्णांच्या समोर. हे खूप अवघड आहे पण लक्षणेनी घ्यायचं. न देव चरितन चरेत. देवांचं जसं आचरण झालं तसं आचरण कोणी करू नये, कोणी करणं अपेक्षित नाहीये. पण अनकंडिशनल असं प्रेम हे फार दुर्मिळ. हे प्रेम निर्माण होणंच कठीण. कारण सगुण किंवा देहधारी व्यक्ती ही नेहमी क्वेश्चनेबलच असते. तिच्या कर्मांबद्दल तिच्या विचारांबद्दल संदेह निर्माण नेहमीच होतो. कोणीही झालं प्रकृतीवान तरी सद्गुरु देखील एका प्रकृतीच असतात. असं असल्यामुळं सद्गुरूंच्या प्रकृतीबद्दल म्हणजे विचार मन आचरण वारंवार क्वेश्चन मार्क समोरच्याच्या मनात येऊ शकतो. तो न ठेवणं गोपींनी हे केलं. असं करता करता ज्याच्यावर त्या प्रेम करत होत्या ते संपूर्ण असल्यामुळं ते परमात्मा भावामध्ये असल्यामुळं त्या वळून आपल्या स्वरूपाचा आनंद घ्यायला शिकल्या. त्यांच्याबरोबरच्या गप्पा गोष्टींमध्ये खेळण्यामध्ये वावरण्यामध्ये त्यांची सेवा करत असताना हळूहळू असं झालं की त्यांच्या देह मनाचा जो आनंद आहे त्याचा स्पर्श होऊन गोपींचं चित्त आत वळालं. आणि त्यांनाही न कळत त्या स्वतःच्या स्वरूपाचं सुख अनुभवायला लागले. स्वामीजी सांगायचे की एक गोपी उत्साहाने विचारते की तो कान्हा मी एवढी तयारी करून ठेवली पण अजून चोरीला माझ्या घरी आला नाही. तो आपल्या घरी यावा आणि त्यांनी चोरी करावी म्हणून त्याला सगळं सोपं जावं म्हणून तयारी करून ठेवायचा. तर कुठे जातो तर ती कान्हा तिकडे गेला असं सांगायला तिने बोट केलं तर ते टमरेलावर ते जळत होता दिवा त्याच्यावर ते बोट गेलं. तिचं बोट जळत आहे आणि ती भावावस्थेत गेलेली आहे आणि कान्हा तिकडे गेला एवढं तो तिकडं आहे म्हणून ही ट्रान्स मध्ये गेलेली आहे अशी चित्र गोकुळामध्ये निर्माण झाली. अशा प्रकारे त्यांच्या सहवासाच्या योगानी त्यांचा जो आनंद आहे तो आनंद त्याचा वारंवार शुद्ध आनंदाचा स्पर्श होत होत व्यक्ती स्वतःचा आत्मा आनंद मिळवायला सुरुवात करते. सातू अस्मिन परम प्रेम रूपा, आतलं जे परम प्रेम आत्म्याच ते त्या व्यक्तीला प्राप्त होत. आणि हा प्रत्यक्ष सहवास असेल तेव्हाही आणि नसेल तेव्हाही, असेल तेव्हाही मिळणारा आनंद मग नंतर नंतर देहाचा राहत नसून स्वतःच्या आत्म्याचा राहतो आणि तो नसेल तेव्हाही काहीच अडचण नाही. एकदा आत वळून आनंद घेण्याची सवय झाली की मग त्या आम्ही कृष्णाबरोबरच आहोत हा भाव होता. कृष्णांनी गोकुळ सोडलेलं देखील होतं, ते परत फिरून आलेच नाहीत. उद्धवाला पाठवलं की माझ्या देह त्यागानंतर जा आणि त्यांचं माझ्यावर फार प्रेम आहे, त्यांना फार वाईट वाटेल. तर त्या गोपी म्हणाले अरे तुला फसवलेलं दिसतंय, तो कुठेही जात नाही येत नाही, हा काय आमच्या आत आहे. सुरुवातीला देहाची आवश्यकता होती, मग नंतर देहाचीही आवश्यकता नव्हती, त्या आपल्या आतल्या सुखात रमू शकत होत्या. सातू अस्मिन परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच, त्यांची कर्म त्याला अर्पण होऊन होत होती, कृष्णाला अर्पण होऊन. तदर्पित अखिलाचारता, सद्गुरूंना अर्पण होऊन सर्व कर्म घडणं, त्यांच्या आठवणीत उत्साहाने कर्म घडणं आणि मी केली हा भाव विसरणं, मग फळ देखील नाहीच. सगळं त्यांचं त्यांना लखलाभ, त्यांच्या करता त्यांच्या नावाने केली आणि गोष्ट संपली. अशा रीतीने फळापासून दूर, देहभावापासून दूर, त्यामुळं शांतीला प्राप्त असा असा याचा एकूण विधी आहे. हा विधी कुठेही लिहिलेला नाही. गोपी गोपींशिवाय हे कोणाला, नारदांच्या समोर गोपींशिवाय हे कोणाला जमलेलं नव्हतं, त्यामुळे नारदांनी गोपींचा उल्लेख केला. यथा व्रज गोपिका नाम, तोपर्यंत जो परमार्थ अवनी तलावर अस्तित्वात होता तेव्हा तोपर्यंत गोपिकांशिवाय कोणाला हा जमला नव्हता मार्ग. नारदांना भावलेला होता, नारदांना असं वाटत होतं की याच्यातच भक्ती आहे, म्हणून नारदांनी ठामपणाने ही भक्ती सांगितली. पण नारदांनंतर नंतरच्या काळात कित्येकांना जमला, चैतन्य महाप्रभूंना जमला, गोस्वामी तुलसीदासांना जमला, मीराबाईंना जमला, होते कितीतरी मंडळींना जमला. जर नारदांच्या समकालीन किंवा आधी ही मंडळी होऊन गेली असती तर यांचं उदाहरण दिलं असतं. त्यामुळे गोपी या नावांनी स्त्री पुरुष भाव मनात आणू नका. स्त्री पुरुष भावाकरता हे नाही सांगितलेलं. गोपींचं जे सहज जीवन होतं त्या जीवनाची काही एक पूर्ती भगवंतांनी केली असेल, पण तरी देखील स्त्री पुरुष भावाकरता नारदांनी हे सांगितलं नाही. पण नारदांच्या असं मनात आलं असेल सूत्र लिहिताना की याचं अनुकरण करण्याचा कोणी प्रयत्न करेल की काय, म्हणून त्यांनी ताबडतोब त्याच्या पुढचं अन्यथा पातत्या शंकया असं लिहून ठेवलं. जर कोणी असा प्रयत्न मात्र करायला लागलं तर पतित होण्याची शक्यता असते, कारण हा नारदांना स्त्री आणि पुरुष म्हणून ते लिहायचं नव्हतं, त्यांना उदाहरण म्हणून लिहायचं होतं. मग उदाहरण जमवलेले पुष्कळ गुलाबराव महाराज होते अलीकडच्या काळात, त्यांचा थोडा वेगळा भाव. श्रीकृष्ण माता आणि आपण पती आणि आपण असाच असाच भाव, कात्यायनी भाव असाच होता. इथे स्त्री आणि पुरुष असं नव्हतं, असं असल्यामुळं फक्त भक्त म्हणून अशा मार्गाचा अवलंब केलेल्यांमध्ये असतीलही, पण प्रधानत्वाने गोपींचं उदाहरण नारदांनी दिलं म्हणून ताबडतोब लिहिलं की असं जर कोणी करेल तर पतित होण्याची धास्ती आहे, भीती आहे. या मार्गाने जाणं हे इतकं सोपं नाही किंवा जाऊ नये असं त्याकरता नारदांनी सांगितलं. स्वामीजींकडे एक प्रवचनकार आले ते आणि स्वामीजींची पद्धत होती कोणी आलं तर थोडस त्यांना बोलायला सांगायचं, म्हणून ते बोलले, ते नारदीय भक्ती सूत्रावर बोलले आणि हा जो विषय आहे ही सुरुवातीची सूत्र त्याच्यावरच बोलले आणि यथा व्रज गोपिका नाम असं ते म्हणाले. त्याच्यावरही त्यांनी सांगितलं काय त्यांना सांगायचं होतं ते, अन्यथा पातत्या शंकया याच्यावरही त्यांनी निरूपण केलं. पण त्यांना नारदांचं अन्यथा पातत्या शंकया हे पटलेलं नव्हतं, म्हणून ते म्हणाले की जर श्रीकृष्णांसारखा बोध असेल कोणा एकाचा आणि श्रीकृष्णांचा बोध जसा आहे तसा बोध असताना त्यांच्या भक्त मंडळींमध्ये, मग पुरुषही असतील स्त्रियाही असतील समजा, त्यांनी श्रीकृष्णांवर होता तसाच भाव जर ठेवला तर त्याच्यात काही गैर नाही, हे वारंवार घडू शकतं असं ते म्हणाले. आणि ते म्हणाले की नारद हॅड मेड अ मिस्टेक, हे जे नारदांनी सांगितलं ती एक प्रकारे नारदांनी चूकच केली असं ते म्हणाले. तर स्वामीजी सांगत असत की त्यांच्या पाठोपाठ मी माझं स्वामीजी बोलत असत, कोणी बोललं की त्याच्यानंतर बोलायची त्यांना सवय होती, त्याच्यातलं जे जे आपल्या श्रोत्यांच्या योगाने जे योग्य नाही असं तर ते खोडूनही काढायचे, त्यांच्या मृदू आणि गोड अशा वाणीने ते पण खोडून काढायचे. तर स्वामी म्हणाले की मी तेव्हा बोलताना असं म्हटलो की नॉट नारद बट यू अँड मी ने मेक अ मिस्टेक, आपण जर श्रीकृष्णांसारखे आहोत असं समजलो तर ही भक्ती सूत्र आपण आचरू असं जर आपल्याला वाटलं तर तुम्ही किंवा मी चूक करू शकू असं होऊ शकत नाही, कारण हे मुळात गोपींकरता जरी लिहिलं असलं तरी देखील सर्व भक्तांकरता लिहिलेलं आहे आणि एवढी ताकद आपल्या ठिकाणी आली आहे असं धरून कोणी वागू नये असं स्वामीजी म्हणाले. आणि मग नंतर प्रवचनात हे सांगत असताना ते म्हणायचे नंतर त्या व्यक्तीचं कसं पतन झालं, समाजामध्ये देखील त्यांची कशी नाचक्की झाली स्त्रियांच्या कारणावरून, हे नंतर जे नारद हॅड मेड ए मिस्टेक असं म्हणत होते तर त्यांची स्वतःचीच काय दशा झाली हे सगळ्यांनी पाहिलं, ते नाव न घेता सांगायचे कोणीतरी असतील त्या काळातले. म्हणून हे नारदस्तु तदर्पित अखिलाचारता तद विस्मरणे परम व्याकुलता इति, हे तद म्हणजे तेव्हाचे श्रीकृष्ण आणि शाश्वत सद्गुरु, शाश्वत काळाचे सद्गुरु, त्यांना अर्पण करून सर्व कर्म करणं आणि तद विस्मरणे परम व्याकुलता इति, जर सद्गुरूंचा विस्मरण होऊन कर्म घडली तर परम व्याकुल होणं, आपण कसे विसरलो असं वाटणं. आणि सद्गुरूंनी देखील सर्व भक्तांबाबत सातू अस्मिन परम प्रेम रूपा, आपल्या आत्म्याशी परम प्रेम रूप राखून सावधानतेने व्यवहार करावेत आणि सर्व भक्तांनी देखील सद्गुरूंशी असे सावधानतेनेच व्यवहार करावेत, नाहीतर परमार्थ बिघडण्याची शक्यता असते त्या ठिकाणी. हे लक्षात ठेवावं. कारण भगवान श्रीकृष्णांचं सगळं जीवन होऊन गेल्यावर कदाचित ही भक्तीसूत्र लिहिली असतील. असं असल्यामुळे ती कायम करता सुरक्षित आहेत, पण चालू जीवनाला लावून या अर्थाने न पाहता आत्म्याच्या ठिकाणी परमप्रेम आपण अमृत स्वरूप झालो म्हणजे मर्त्य भाव नाहीसा झाला, आपण गुणरहित झालो, कामनारहित झालो, प्रतिक्षण वर्धमान अशी ही भक्ती आत्म्याच्या ठिकाणी निर्माण झालेली, हिचे कधीही भाग पाडता येत नाहीत, ही एकमेव अद्वितीय अशी अत्यंत सूक्ष्मतरम आणि अनुभव रूपम म्हणजे अनुभवाला येते, याचा अनुभव घेता येऊ शकतो अशा प्रकारचं प्रेम सद्गुरूंवर आराध्य दैवतावर करावं अशा प्रकारे या भक्तीसूत्राचं अनुसरण करता येतं. याचा बाकीचा जो भाग आहे तो अगदी गीतेशी पॅरल आहे, काही अगदीच बरोबर आहे. स्थितप्रज्ञ लक्षणं असो, जीवनमुक्त असो, गुणातीत असो, ती तशीच सगळी आहेत. त्याचा जो विधी आहे तो मात्र महत्वाचा आहे. तो विधी मी तुम्हाला सांगितला, कोणत्या कोणत्या विधीनी हे प्राप्त होतं. सद्गुरु परमात्मा स्वरूप आहेत, ते मला सर्वस्व आहेत, त्यांना अर्पण करून मी सगळी कर्म करतो आहे. आणि सद्गुरु हे देहात जसे देह आहेत तसं देहाच्या पलीकडे बोध स्वरूपाने आहेत, ते परमात्म स्वरूपाने आहेत, तेच परमात्म स्वरूप माझ्याही अंतर्यामी आहे, म्हणून त्यांच्या आचरणातून मला मोद मिळतो, आनंद मिळतो. असं सगळं लक्षात घेऊन आपल्या आत्म्याकडे असणारा नेणारा असा प्रवास या भक्तीसूत्रामध्ये सांगितलेला आहे. या माझ्या वेळेची मर्यादा संपली. याच्या मर्यादेमध्ये मी हे जे सांगितलं ते मात्र वेळ संपली असली तरी अर्थ पूर्ण झाला एवढं लक्षात ठेवा. याच्यापेक्षा अधिक नारदीय भक्ती सूत्रामध्ये काही नाही, पण हे सगळं उत्तम लक्षात ठेवून तशा प्रकारे गुरुपदिष्ट साधना करत असताना सद्गुरु देखील सर्वस्व होऊन राहावेत आपले, अशा प्रकारचा भाव धरून आपण साधना जर केली तर गुरुपदिष्ट ध्यानादी साधना ज्या आहेत तर त्या देखील जास्त सुलभ होतात, सोप्या होतात, चित्तशुद्धी साधते. तसं सद्गुरूंची कृपा प्रेम संपादन होतं. जो सद्गुरूंकडे तटस्थपणाने पाहतो, यांनी मला साधना दिली बस, बाकी यांचा त्यांचा माझा काय संबंध, अशा भावाने सद्गुरूंकडे पाहणारा एखादा शिष्य आणि सद्गुरू सर्वस्व आहेत अशा, तर सद्गुरूंचीही कृपा, सद्गुरूंचंही प्रेम त्या तऱ्हेनी त्यालाही मिळतं. हे रेसिप्रोकल आहे. असं असल्यामुळं तशा तऱ्हेनी उत्कट प्रेम करायला आपण प्रवृत्त व्हावं, यासाठी म्हणून ही भक्तीसूत्र अतिशय उपयोगी आहेत. हरिओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघु.